आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरां विभागावरवीं मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. भारतान मेक इन इंडिया एंड मेड फॉर द वर्ल्ड या भावनेचे प्रतिबिंब आशिल्ले आगळे वेगळे कृत्रीम बुद्धिमत्ता एआय मॉडेल जगासमोर सादर करपाक जाय अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगलां. विकसीत भारत यंग लिडर्स डायलॉग 2026 दुसरी आवृत्ती आयच्या नवी दिल्लीन सुरू जाता. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आज 70व्या अतिविशिष्ट रेल्वे सेवा पुरस्कार 2025 भेटयतले. मलेशिया ओपन बॅडमिंटन सर्तीन पीव्ही सिंधू आज क्वार्टर फायनलीन खेळटले. आता पुराय खबरो. भारतान मेक इन इंडिया एंड मेड फॉर द वर्ल्ड या भावनेचे प्रतिबिंब आशिल्ले आगळे वेगळे कृत्रीम बुद्धिमत्ता एआय मॉडेल जगासमोर सादर करपाक जाय अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगला. तांणी नैतिक पक्षपातमुक्त पारदर्शक आनी माहिती गोपनियतेच्या तत्वांचेर आधारित भारतीय एआय मॉडेल्स विकसीत करपाचेर भर दिलो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल नवी दिल्लीन भारतीय एआय स्टार्टअप्स बरोबरच्या गोलमेज बसकेची अध्यक्षता केली. फुडल्या म्हयन्यान देशान जावपी इंडिया एआय इम्पॅक्ट समीट 2026 पयली एआय फॉर ऑल ग्लोबल इम्पॅक्ट चॅलेंज खातीर पात्र थारिल्ल्या 12 भारतीय एआय स्टार्टअपांनी गोलमेज परिषदेन वांटो घेतलो. बसके वेळार ह्या स्टार्टअपांनी आपल्यो कल्पना आनी कामाचे सादरीकरण केले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आज आपलो संसदीय मतदारसंघ लखनौ शाराक भेट दितले. हे भेटी वेळार सिंग शारांत सरोजनी नगर वाठारांतल्या अशोक लिलँड इलेक्ट्रीक वाहन कारखान्याचे उक्तावण करतले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आनी एचडी कुमारस्वामी ह्या वेळार हाजीर आसतले अशी अपेक्षा आसा. उत्तर प्रदेश सरकारान सप्टेंबर 2023 अशोक लिलँड बरोबर समजिकायेची कबलात केल्ली. फक्त 14 महिन्यांत हो संसारीक दर्जाचो कारखानो स्थापन जालो. विकसीत भारत यंग लिडर्स डायलॉग 2026 दुसरी आवृत्ती आयच्यान ह्या महिन्याचे 12 तारीख मेरेन नवी दिल्लीन जातली. युवा वेव्हार आनी खेळां मंत्री मनसुख मांडविया हांणी काल नवी दिल्लीन प्रसार माध्यमाकडे उलयतना ही माहिती दिली. शेनवारा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत दोवाल हांच्या हजेरेन औपचारीक उक्तावण सुवाळो जातलो अशें तांणी सांगले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ह्या महिन्याच्या 12 तारखेक समारोप सुवाळ्याक हाजीर रावतले अशी माहिती तांणी दिली. ह्या कार्यावळीन देशभरांतले आनी परदेशांतले 2500 मायज तरणाटे वांटो घेतले अशें मांडविया हांणी सांगले. इस्रोचे अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला आनी ग्रुप कॅप्टन प्रशांत नायर हे ह्या वेळार वांटेकार जाल्ल्या तरणाट्यांकडे संवाद साधतले. बायला क्रिकेट पंगडाची कर्णधार हरमनप्रीत कौरूय या चर्चेन वांटो घेतली अशें तांणी सांगले.
भारत के जो 25 साल का काल है, ये 25 साल में ये युवाओं को विकसित भारत की जर्नी का एक पार्ट बनाना है, उनके विचार का भारत बनाना है. इसलिए ये युवा उनकी शक्ति का उपयोग नेशन फर्स्ट, जब देश के नागरिक देश के प्रति अपना कर्तव्य को प्राथमिकता देंगे तब इस देश को आगे बढ़ते कोई नहीं रोक पाएंगे. तो ये युवा विकसित भारत यंग लीडर डायलॉग से ही युवा निर्माण करते हैं.
रस्ते येरादारी महामार्ग मंत्री नितीन गडकरी हांणी काल नवी दिल्लीन सगळ्या राज्यांच्या आनी केंद्रशासित प्रदेशांच्या येरादारी मंत्र्यांच्या वर्सुकी बसकेची येजमानकी चलयली. रस्त्याची सुरक्षितताय, प्रवासी आनी भौशीक सोयी, वेवसाय करपाक सुलभता, मोटारीचे नेम ह्या सारख्या मुखेल प्रश्नांचेर रचनात्मक विचार विनिमय जालो अशें सोशल मिडिया पोस्टान गडकरी हांणी सांगले. संविधानाखाला येरादारी हो समवर्ती विषय आशिल्ल्यान केंद्र आनी राज्य सरकारामदी लागींचो समन्वय सगळ्यांत चड म्हत्वाचो अशें मंत्र्यांनी सांगले. अशे तरेचे नेमान संवाद धोरण सुसंगती सुनिश्चित करता, सहकारी संघराज व्यवस्था घटमूट करता आनी देशभरांत कार्यक्षम सुरक्षीत आनी नागरीक केंद्रीत येरादारी उपाय उपलब्ध करून दिता अशें तांणी म्हळें. प्रकल्प वीर गाता 5.0 हातून सुमार 1,90,000 इश्कोलांतल्या 1,92,00,000 विद्यार्थ्यांनी वांटो घेतलो. वीर गाता हो संरक्षण मंत्रालय आनी शिक्षण मंत्रालयाचो जोड उपक्रम. पयलेच खेप 18 देशांतल्या 91 सीबीएसई संलग्न इश्कोलांतल्या 28,000 मायज विद्यार्थ्यांनी हातून वांटो घेतलो अशें संरक्षण मंत्रालयान सांगले. राष्ट्रीय पांवड्यार 100 जैतिवंतांची निवड जाल्या. राष्ट्रीय पांवड्यार वेचून काडिल्ले 100 सुपर विजेते प्रजासत्ताक दिसा कर्तव्य पथाचेर जावपी परेड खाशेले सोयरे पळयतले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी वेल्यान आयकतात.
भाई, अब खेती में पानी की बचत और पैसे की बचत दोनों होंगी. वो कैसे? अब नए जीएसटी में ड्रिप इरिगेशन सिस्टम पर लगभग 9,000 रूपए की बचत.
वाह, लागत भी कम और फायदा ज्यादा.
भाई, खेती हुई और आसान और पैदावार भी बेहतर.
नेक्स्ट जेन जीएसटी, बेटर एंड सिंपलर.
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आज नवी दिल्लीन 70व्या अतिविशिष्ट रेल्वे सेवा पुरस्कार 2025 खाला 100 रेल्वे अधिकाऱ्यांक पुरस्कार उत्कृष्ट रेल्वे झोनांक 26 शिल्ड भेटयतले. भारतीय रेल्वेतले आदर्श सेवान उल्लेखनीय योगदानाच्या सन्मानार्थ हे प्रतिष्ठित पुरस्कार देतात. या सुवाळ्याक रेल्वे राज्यमंत्री व्ही सोमन्ना, रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंग, रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि मुखेल कार्यकारी अधिकारी सतीश कुमार, तसेच रेल्वे बोर्डाचे वांगडी आणि वेगवेगळ्या रेल्वे झोन आणि उत्पादन युनिटांचे महाव्यवस्थापक उपस्थित राहतले. महाकुंभ सारख्या मोठ्या कार्यक्रमाच्या वेळार सुरक्षित आणि सुरळीत रेल्वे येरादारी सुनिश्चित करपाक मुखेल भूमिका साकारिल्ल्या कर्मचाऱ्यांक ह्यो 26 शिल्ड्स दितले असे रेल्वे मंत्रालयान सांगला. ऑपरेशन सिंदूर वेळार कठीण परिस्थितीत अखंड रेल्वे सेवा सुनिश्चित करून भौशिक मदत यत्नांक सुविधा दिवपी जायत्या अधिकाऱ्यांचा ताणी दिल्ल्या महत्वाच्या योगदाना खातीर भोवमान जातलो. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि काल रेल्वेत मोठ्या सुधारणा राबोवपाचो निर्णय जाहीर केला. अनुवर्स 52 सुधारणा करपाचे उद्दिष्ट आशिल्ल्याचे ताणी सांगले. ताणी काल नवी दिल्लीत रेल्वे राज्यमंत्री व्ही सोमन्ना आणि रवनीत सिंग तसेच रेल्वे मंडळाचे अध्यक्ष आणि सीईओ सतीश कुमार आणि वडील अधिकाऱ्यांबरोबर बसका घेतली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन हांणी काल येता त्या केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 पयली नवी दिल्लींतल्या दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्साच्या विद्यार्थ्यांबरोबर अर्थसंकल्पपूर्व संवाद साधलो. हे बसके वेळार विद्यार्थ्यांनी कुशळताय उदरगत, हरित उर्जा, ग्रामीण उदरगत आणि नवी अर्थव्यवस्था हांचे विशीं केंद्रीय अर्थसंकल्पान विचारा खातीर वेगवेगळ्यो सुचोवण्यो मांडल्यो असे सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टान सीतारामन हांणी सांगले. अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरो एनसीबी भारत म्यानमार शिमे लागसार नेटान कारवाय करत आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्करीचे एक मोठे जाळे उक्तदार हाडून 638 शाबांच्या केसींनी लिपयल्ले 6.3 किलो उच्च दर्जाचे हेरोईन जप्त केला. बेकायदेशीर आंतरराष्ट्रीय बाजारात सुमार 15 कोटी रुपया मोलाच्या बेकायदेशीर मालासहित 2 व्यापाऱ्यांक अटक केल्या. उदरगतीविषयी विरोधकांकडे कसलो दृष्टिकोन ना असे महाराष्ट्राचे मुखेलमंत्री भाजप फुडारी देवेंद्र फडणवीस हांणी काल सांगले. नगरपालिका वेंचणुके आदी आयोजित केल्ल्या टॉक शो उपरांत छत्रपती संभाजीनगरांत ते प्रसार माध्यमांकडे उलयताले. मुखेलमंत्र्यांनी अहिल्यानगरांत रॅली घेतल्यो आणि नागपूरच्या नागरिकांकडेनही संवादात्मक सत्र घेतले. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नासिक, छत्रपती संभाजीनगर सहित 29 महानगरपालिका खातीरच्या मतदानाक सप्तका परस उणो काळ उरिल्ल्यान राजकीय पक्ष नागरिकांक मेरेन पावपाचो यत्न करतात. मजगती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे फुडारी सुप्रिया सुळे आणि नवी मुंबईत प्रचार रॅली घेतल्यो. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना युबीटी प्रमुख उद्धव ठाकरे हांणी आयतारा मुंबईच्या शिवाजी पार्कांत संयुक्त रॅली घेतल्या असे जाहीर केला. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव आणि काल नवी दिल्लीत अमेरिकन तंत्रज्ञान कंपनी एनविडियाच्या वांगडाची भेट घेतली. सोशल मिडियाचे केल्ल्या पोस्टान वैष्णव हांणी सांगले, भारतान सार्वभौमिक जीपीयू विकसित विशी आणि डीजीएक्स पार्क सारखे एज डिव्हाइस तयार करपाविषयी बसकेन चर्चा झाली. हवामान खात्यान फाल्यां मेरेन बिहारात दाट धुक्याचो ऑरेंज अलर्ट जारी केला. फाल्यां मेरेन तामिळनाडू, पुडुचेरीन, करायकलान गडगड आणि जोगला मारून उटंगराचो पाऊस पडपाचो अदमास असा. मजगती आज उदेंत राजस्थानात सामके दाट धुक्याची परिस्थिती पातळपाची खूप शक्यताय असा. मलेशिया ओपन सुपर बॅडमिंटन सर्तीन पीव्ही सिंधून टोमाको मियासाकीक हरवून बायलांच्या एकोडे गटात क्वार्टर फायनलीत प्रवेश केलो. आज क्वार्टर फायनलीत पीव्ही सिंधू आणि अकाने यामागुची यांचे मजगती खेळ जातलो. मजगती चिराग शेट्टीन सात्विक साईराज रांकी रेड्डी हांणी दादल्यांच्या डोट्टी गटात क्वार्टर फायनलीत सुवात मिळवल्या. निमाणे परतून एक फावट काय मुखेल खबरो. भारतान मेक इन इंडिया आणि मेड फॉर द वर्ल्ड या भावनेचे प्रतिबिंब आशिल्ले एक आगळे वेगळे कृत्रिम बुद्धिमत्ता एआय मॉडेल जगासमोर सादर करपाक जाय असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगला. विकसित भारत यंग लिडर्स डायलॉग 2026 दुसरी आवृत्ती आयच्या नवी दिल्लीत सुरू जाता. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आज 70व्या अतिविशिष्ट रेल्वे सेवा पुरस्कार 2025 भेटयतले. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्यो फुडल्यो राष्ट्रीय खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो आज सांज वेळा 6:30.